जैसे पिछली बार भी आए थे शान से, अगली बार भी आएंगे शान से।
Are you ready to party?
ओम साईराम, जसे साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला गार करायचा, एवढा घाण आवाज सोडणार आहे ना नुसतं झपुक 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 झपुक।
ओमी अजय
तो काही फक्त शब्द नाहीये, इमोशन इमोशन माहिती नाही मग कसं।
मी कधी नाही केलेलं हे गाणं।
नाही 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 कारण की या खूप तो गडबड आहे, जरूर कोणी ना कोणी गडबड।
दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग।
करायचा नाही कुणी नाद, नाही चालायची दादागिरी, करायचा नाही कुणी नाद, नाही
दस अक्टूबर लाते 10 बजे बल्लू तुम्हारी जेल से फरा।
ओमी अजय।
ओम साईराम, यावेळेसले धिंगण आहे बरं का, नावातच दहशत, दहशत म्हणजे
ओमी अजय।
आता फक्त बघा, वाजणार पण आपणच आणि गाजणार पण आपणच, माहिती ना मग कसं।
नाद नाद माणसाला नाद पाहिजे हो,
तीनशे डेसिबल आवाज सांगून काढला, इथं ठोकं पडलं ना चायनामध्ये भूकंप, आणि एक गावठी पथक पण लावलंय नुसतं रांगळांग टाकळांग रांगळांग टाकळांग
बाकी तुम्ही काय करता।
बाकी ते जाऊ दे, मला ना तुमच्यावर 143 चोरीचा खटला भरायचा आहे, कारण तुम्ही माझं हृदय चोरलंय ना।
अजय,
अरे एका लग्नात तर करत झाला डीजे वाल्यानी अश्विनी ये ना हे गाणं लावलं तर नवरदेवाची एक साली ना ऐकून पळ।
इतर प्रेम दिवाळा रतीला, इतर प्रेम दिवाळा रतीला।
बारावेस बारडप क्लीन आवाजातच ठोकणार समोरच्याला.
माहिती ना मग कसं,
कानात कापसाचे बोळे आणि छातीत गोळे.
पोलिसांनी ट्रॅप लावला वाटतं आपल्यावर. येऊ का? काय कार्य करते?
ओम साईराम.
आज कुठं जाऊ रा?
उंच बड्डे ना, केक बनवायला टाकला होता तोच आणायला चाललाय. 9 लिटरचा केक आहे, 9 लिटरचा किंग मेकर, 75 किलोचा केक
आहे. आणि
केक कापायला खास आणखी तलवार बनवायला टाकली, 1.5 लाख खर्च
आहे.
25,000 फटाक्यांची माळ घेते, लावले ना अर्धा तास वाजतच राहते. म्हणजे कसं भाऊ तिकडून निघाले ना की माळ लावायची, ते येईपर्यंत वाजतच बसल. पाहुणच्या बर्थडे निमित्त ना आम्ही लावणार थप्प्यांवर थप्प्यांचं 36x37 कपाट, ज्याला बघून समोरच्याची लायकी होणार फिक्स मध्ये सपाट.
अग ए आलीच कुठू न कशाला बाया तू खातीच एवढा भाव, गे आलीच कुठू न कशाला बाया तू खातीच एवढा भाव.
ओमी अजय
आणि आमच्या डीजे चं नात्र अजिबात करायचं नाही, एकच सॉंग लावणार, वातावरण हलवणार. आणि हा तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, यावर्षी पण झपूक झुपूक हे सिस्टीम ला वाजणार, कारण तो फक्त एक शब्द नाही, इमोशन आहे इमोशन. कारण आवाज करतो आपण पुण्यामधून आणि कंटेस्टंट नसताना पण शाउट आउट येतो आपल्याला मराठी बिग बॉस मधून. स्वतः रितेश भाऊ देशमुख पण म्हटले, माहिती ना मग कसं, नुसतं झपूक झुपूक झपूक त्याच्या जीवावर उड्या मारून नाही कोणाची चाटणार, आपल्या डीजेचं नाव ऐकून भल्या भल्यांचे फाटणार. शब्द आहे रावडे नाही तसा.
इट्स ओमी अजय.
अरे त्याला गल्लीत नाही विचारत कोण कुत्र, आणि तो हलवणार का आपली सूत्र. आणि आई फ्लेक्स वरती उदंड आयुष्याच्या आबाळवर शुभेच्छा लिहायला विसरू नको, आणि खाली शुभेच्छुक सागर अण्णा शिंदे असं टाक. घरी जाणे टेस्टिंगचे व्हायब्रेशनचे आवाज तुला घरापर्यंत येतील. 300 डेसिबल किती? 300.
ओम साईराम. काय कार्य करते?
ओम साईराम.
ये कौन है? मैंने से कहीं देखा है?
यही तो बादशाह है.
एक नाम नाम है वो झपुक 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 झपुक, और कौन शहर में है बाते.
इट्स ओमी अजय.
मैं अभी हूँ होश में, आ रहा हूँ जोश में, और एक जा मेरे साथी.
वो गैंगस्टर नहीं है सर, अकेला आके घुस कर मरने वाला.
मैं अभी हूँ होश में, आ रहा हूँ जोश में, और एक जा मेरे साथी.
भाई दिन मैं करता
आपण येतो आणि एरियाच घेतो.
दहशत ओंकार भाकर लावला होता
भाई,
थोडा घाण झापूक झुपूक झापूक झुपूक आवाज होता ना.
माहिती ना मग कसं,
पुस्तक
काही
पुस्तक
काही.
ना मग असं
भाऊ थोडा आवाज कमी कर वाईट औषध का असं आता तरी दुसरे धोके विषय कानाखाली माहिती ना मग
असं
कॉम्पिटिशन
करूच
नको इट्स
ओमी ज्यावेळेस गावकडे बळीगडा शर्यत असत ना ते आपणच बरोबर ओम साईराम साऊंड तर असलं डेंजर ना
इट्स ओमी अजय
आधी कान बंद करायची वॉर्निंग दे ना मगच साऊंड चालू करणार आता तू विचार कर फक्त साऊंड कसलं डेंजर असं
माहिती ना मग कसं मस्त झापूक झोपून झापूक झोपून
सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट सांगते तुला हो बाजूला बोलू नको वाईट मला बोलू नको वाईट
समोरच्या ग्रुपचं नाव ऐकूनच म्हटलं पाहिजे तांडव करते ना बाई आता
कुणी बी काय बी म्हणू दे माझ्या नावाचा हाय दाखत मला कुणी बी काय बी म्हणू दे माझ्या नावाचा हाय दाखत
तावडे एखाद गाणं म्हणती
गाणं म्हणू
म्हणणं
बाई दारू का चला दारू
पागल झालाय का काय प्रकार
नुसते ढोके
सर ग आता बघू दे ह्याच्याकड
विषय ओके माहिती ना मग कसं ढोका पडला ना चंद्रावर आवाज हे मग तीन ढोके तीनशे डेसी बघ किती तीनशे
भूकंप झाल्यासारखं वाटत ते
समोर त्याने आठ बेस आठ टॉप लावू दे ना तर सोळा बेस सोळा टॉप आम्ही एक बेस एक टॉप मध्ये समोरच्याला ठोकणार फिक्स आणि गाणं माहिती नको कोणतं लावणार आहे
असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागेल तुला असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागेल तुला
शार्पीस तर एवढे लावलेत ना ज्या माणसावर शार्पीस फिरवतात ना त्याचा एक्सरे दिसतो आणि ज्यांची डोक्याची ट्यूब गेली ना त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो
असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागेल तुला असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लागेल तुला
इथं शार्पीस फिरवले ना सगळ्यांच्या आयुष्यात पडलेल्या आंध्रात पण उजेड पडतोय माहिती ना मग कसं चल येऊ का ओम साईराम. ओम साईराम कसे साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला गार करायचा, एवढा घाण आवाज सोडणार आहे ना नुसतं. टाकून झुकून टाकून झुकून टाकून झुकून टाकून झुकून. लाईनीला आहे ना लाईनीला, आपल्या पुढची चार मंडळ आहे ना ती पण आपल्या साऊंडवर नाचली पाहिजे, एवढा गाणा आवाज सोडणार. डेसिबल तर माहितीये ना 300 फिक्स. इथं ठोका पडलं ना डायरेक्ट चंद्रावर आवाज. आणि मायकिंगला कोण बोलवलंय माहितीये का?
ओ मी अजय.
ये अजय खूप गाणं तर फिक्स आहे. पहिलवान आला ग पहिलवान आला. ऑपोजिट वाली ना सस्पेन्स मध्येच गेली पाहिजे. कच्चा खायचा आपण काय कच्चा.
ओमी अजय.